भाग 32 परीक्षा। मत्तै सावा अध्याय 24 वचन, 1 तिमती सावा अध्याय 7-10 वचन आणि 1 करिंथ 10 अध्याय 13-14 वचन। सैतान नेहमी देवना लोकसनी परीक्षा लेवाना प्रयत्न करस। सैतानला वाट की आपण परमेश्वरना माग चालवना। सैतान ज्या लोक देववर विश्वास ठेवत त्याला पैसा, कापड, दारू, तंबाखू या गोष्टीद्वारे पापमा पाळ। सैतान आपणाला दाखव की या सगळ्या गोष्टी आम्हाला सुख देत, पण सैतान खोटं बोलत, कारण तो लबाड अस व लबाडना आभास अस। त्याला वाटत की आपण देवनाविरुद्ध वागलं पाहिजे, आपण देवले मागितलं पाहिजे की मला परीक्षेमा पाडू नको, आपण येशू ख्रिस्ताना माग चालले पाहिजे, त्यांनी आज्ञा पाळली पाहिजे, रोज प्रार्थना देखील केली पाहिजे, तेव्हा परमेश्वर आपल्याला परीक्षेमा पाडू देईना। आणि आपल्याला येशूची प्रार्थना करायला पाहिजे की परमेश्वरा मला आणि मना कुटुंबला परीक्षेमा पाडू नको, तर आम्हाला सर्व वाईट पैत आमना जीवन रक्षण कर।